तीताला पत्र अध्याय 2। तू मात्र नेहमी सत्य किंवा निकोप शिक्षणाला शोभणाऱ्या अशा गोष्टी बोल। वडील माणसांनी आत्मसंयमित, आदरणीय व शहाणे असावे आणि विश्वासात, प्रीतीत व सहनशीलतेत बळकट असावे। त्याचप्रमाणे वृद्ध स्त्रियांना आपल्या वागण्यात आदरणीय असण्याबाबत शिकीव। त्या चहाडखोर नसाव्यात, तसेच त्यांना मद्यपानाची सवय नसावी व त्यांना जे चांगले तेच शिकवावे, यासाठी की त्यांनी तरुण स्त्रियांना त्यांच्या पतीवर प्रेम करण्यास, त्यांच्या मुलावर प्रेम करण्यास शिकवावे। त्यांनी शहाणे व शुद्ध असण्यास, त्यांच्या घराची काळजी घेण्यास व दयाळू असण्यास, आपल्या पतींच्या अधीन असण्यास शिकवावे, यासाठी की देवाच्या संदेशाची कोणालाही निंदा करता येऊ नये। त्याचप्रमाणे तरुण मनुष्यांनी शहाणे व्हावे यासाठी त्यांना उत्तेजन देत राहा। प्रत्येक गोष्टीत स्वतःला तू चांगल्या कामाचा कित्ता असे दाखवून दे। तुझ्या शिक्षणात शुद्धता व गंभीरता असावी। ज्यावर कोणी टीका करू शकत नाही अशा चांगल्या बोलण्याचा उपयोग कर, यासाठी की जे तुला विरोध करतात त्यांनी लज्जित व्हावे। गुलामांना सर्व बाबतीत त्यांच्या मालकांच्या अधीन राहण्यासाठी व त्यांना संतोष देण्याविषयी व हुज्जत न घालण्याविषयी शिकू। तसेच चोरी करू नये तर पूर्णपणे विश्वासूपणा दाखविण्यास सांग, यासाठी की त्यांनी आपला तारणारा देव याच्या शिकवणुकीला सर्व बाबतीत सन्मान मिळवून द्यावा। कारण सर्व माणसांना देवाची तारकृपा प्रकट झाली आहे। ती आम्हाला शिकविते की आपण अभक्ती व ऐहिक गोष्टींची हाव यांचा नकार करावा आणि या सध्याच्या जगात आपण शुद्धपणाने व नीतीने वागावे व देवाप्रती आपली भक्ती प्रकट करावी। आणि आपली धन्य आशा म्हणजे आपला महान देव व आपला तारणारा येशू ख्रिस्त याच्या गौरवी प्रकट होण्याच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहावी। त्याने स्वतःला आमच्यासाठी दिले यासाठी की सर्व दुष्टतेपासून त्याने खंडणी भरून आम्हास सोडवावे व चांगली कृत्ये करण्यासाठी आवेशी असलेले असे जे केवळ आपले लोक त्यांना स्वतःसाठी शुद्ध करावे। या गोष्टीविषयी बोध करीत रहा आणि कडक शब्दात कान उघडणी करीत रहा आणि हे पूर्ण अधिकाराने कर। कोणीही तुला तुच्छ मानू नये।